chinimandi.com पॉडकास्ट. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत. उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पातळ्यांचा स्तर वाढला आहे आणि नियमितपणे भूस्खलन होत आहे. भारताच्या हवामान विभागाने पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडण्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळाचा इशारा दिलाय. चमेलीमध्ये थांबून थांबून होत असलेल्या पावसाने स्थानिक लोकांचा जीव धोक्यात आलाय, कारण डोंगरावरून दगड पडण्यामुळे बद्रीनाथ राजमार्ग बंद झालाय. त्यामुळे स्थानिक लोकांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे अलकनंदा, पिंडर, नंदाकिनी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाती एस भदौरिया यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यांनी सांगितले की रस्ते भूस्खलन बंद आहेत, तिथे रस्ते सुरू करण्याचे काम सुरू आहे, विजेचे खांब उखडले आहेत आणि त्यांना ठीक करण्याचे काम सुद्धा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक तहसील आणि NDRF आणि SDRF पथकांना तैनात करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.